नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी प्रेरणा भरसाकळे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. ई प्रॉपर्टी कार्ड हा फक्त दस्तऐवज नव्हे, आर्थिक सुरक्षेची हमी, पंतप्रधानांचं प्रतिपादन. मुंबईकरांना आता एकाच तिकिटावर लोकल, बेस्ट, मेट्रो आणि मोनो प्रवास करता येणार. गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी जिल्हास्तरीय समित्यांचं गठन. राज्यातल्या जवळपास 4,000 अपात्र महिलांची लाडकी बहीण योजनेतून माघार. आणि आयसीसी अजिंक्यपद चषकासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघ जाहीर. आता सविस्तर बातम्या. स्वामित्व योजनेअंतर्गत दिली जाणारी ई प्रॉपर्टी कार्ड हा केवळ दस्तऐवज नसून आर्थिक सुरक्षेची हमी असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. स्वामित्व योजनेअंतर्गत गाव पातळीवर जमिनीच्या मालकी हक्कांविषयी संपूर्ण माहिती देणाऱ्या ई प्रॉपर्टी कार्ड अर्थात मालमत्ता सनद वितरण कार्यक्रमाला आज पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. स्वामित्व योजनेमुळे छोट्या गावांना होणाऱ्या लाभाबद्दल पंतप्रधान म्हणाले,
स्वामित्व योजना से गांव के विकास की प्लानिंग और उस पर अमल अब काफी बेहतर हो रहे हैं. आज हमारे पास स्पष्ट नक्शे होंगे तो विकास के काम की प्लानिंग भी सटीक होगी. अब प्रॉपर्टी राइट्स मिलने से ग्राम पंचायतों की मुश्किलें भी दूर होगी.
या योजनेअंतर्गत आतापर्यंत 3,17,000 गावांमध्ये ड्रोन सर्वेक्षण पूर्ण झालं असून 1,55,000 जास्त गावांसाठी 2.25 कोटी प्रॉपर्टी कार्ड्स तयार करण्यात आली आहेत. आज झालेल्या या कार्यक्रमात देशभरातली 10 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशातल्या 50,000 अधिक गावातली 65 लाख ई प्रॉपर्टी कार्ड्स पंतप्रधानांच्या हस्ते वितरित करण्यात आली. यावेळी त्यांनी ठिकठिकाणच्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. यामध्ये नागपूरचे रोशन पाटील यांचाही समावेश आहे.
अच्छा रोशन जी, आप क्या करते हैं और परिवार में कितने लोग हैं?
सर मैं एक किसान हूँ सर, खेती भी करता हूँ और साथ साथ में एक प्राइवेट जॉब भी करता हूँ सर. मेरे परिवार में टोटल 6 लोग हैं.
तो ये स्वामित्व योजना का कार्ड, मालमत्ता पत्रक, ये सारी गतिविधि का आपको संबंध कैसे आया, कैसे मिला और इससे क्या आगे फायदा हुआ?
सर मुझे स्वामित्व कार्ड जब से मिला तब मैं उस पर लोन ले पाया. पहले सर लोन नहीं मिलता था. मेरे घर में मतलब पुराना बड़ा घर है गांव में, तो प्रॉपर्टी कार्ड होने से मुझे लोन मिल पाया सर. मैंने बैंक से 9 लाख रुपए का लोन लिया और उस पैसों से कुछ पैसों से घर बनवाया है सर, और कुछ पैसों से खेती में सिंचाई का साधन किया. उससे सर मेरा फसल बढ़ गया और आमदनी भी बढ़ गई.
या कार्यक्रमात राज्यपाल CP राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईत सह्याद्री अतिथीगृहातून ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात मालमत्ता सनदींचं वाटप करण्यात आलं. महाराष्ट्रातल्या 15,000 गावांमध्ये या कार्डांचं वाटप होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेबाबत बोलताना गावापासून अपेक्षित असलेली विकासाची घोडदौड या योजनेच्या माध्यमातून सुरू झाल्याचं सांगितलं. ते म्हणाले,
स्वामित्व योजना जी आहे, प्रॉपर्टी कार्ड वाटप, ही अतिशय ऐतिहासिक योजना आहे. खऱ्या अर्थाने गावापासून आपली विकासाची जी काही घोडदौड सुरू झाली पाहिजे. ग्राम समृद्धी, गाव समृद्ध झालं तर देश समृद्ध होतो, आणि म्हणून देशाचा विकास करायचा असेल तर गावापासून आपण सुरुवात केली पाहिजे. आणि ती सुरुवात खऱ्या अर्थाने आजच्या या कार्यक्रमातून झालेली आहे. मोठ्या प्रमाणावर ही प्रक्रिया सुरू राहील. महाराष्ट्रातल्या देखील लाखो लोकांना याचा फायदा होईल.
छत्रपती संभाजीनगर इथं सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत, नांदेड इथं खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत, परभणी इथं राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत, तर अहिल्यानगर इथं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरूपात मालमत्ता सनद वाटप करण्यात आलं. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आरोग्य क्षेत्रात क्रांती घडणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पॅन IIT वर्ल्ड ऑफ टेक्नॉलॉजी 2025 परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते आज बोलत होते. ग्रामीण आणि दुर्गम भागात डॉक्टर पोहोचणं शक्य नसलेल्या ठिकाणचे रुग्ण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डॉक्टरांपर्यंत पोहोचू शकणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. मुंबईकरांना आता एकाच तिकिटावर उपनगरी रेल्वे, बेस्ट बस, मेट्रो, मोनो आणि एसटीने प्रवास करता येणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत ही माहिती दिली. या मंचाद्वारे लाखो मुंबईकरांचा प्रवास सुकर होईल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. ते म्हणाले,
आतापर्यंत मेट्रो, बेस असे सगळे आपले ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आपण प्लॅटफॉर्मवर आणले होते. आपली सबर्बन रेल्वे देखील त्याच्यावर आणणं गरजेचं होतं, कारण ती मुंबईची लाईफलाईन आहे. आज त्यालाही मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे आता मुंबईच्या लोकांना सगळ्या ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम एका प्लॅटफॉर्मवर एका तिकिटावर वापरता येतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 118 भाग असेल. या महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रजासत्ताक दिन असल्यामुळे या महिन्यात हा कार्यक्रम उद्या होत आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी आणि रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरीय समिती गठीत केल्याची माहिती महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज दिली. ते मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. राज्यातले किल्ले आणि गडावर अतिक्रमण होत असल्याचं सरकारच्या निदर्शनास आलं होतं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार ही समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत पोलीस आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, महानगरपालिका आयुक्त, मुख्याधिकारी, वनक्षेत्र असेल तिथं उपवनसंरक्षक, भारतीय पुरातत्व भारत सरकार यांचा समावेश असेल. राज्यातल्या जवळपास 4,000 अपात्र महिलांनी लाडकी बहीण योजनेतून माघार घेतली असल्याची माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. या महिलांनी परत केलेले पैसे विविध कल्याणकारी योजनांसाठी वापरले जाणार आहेत. तक्रार प्राप्त झालेल्या इतर लाभार्थ्यांच्या अर्जांची छाननी सुरू आहे. या योजनेत जानेवारी महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना 26 जानेवारीपूर्वी दिले जातील, असंही अदिती तटकरे यांनी सांगितलं. दरम्यान लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळावा ही शासनाची भूमिका असल्याचं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. मराठवाड्यात उद्योग क्षेत्रात मोठी गुंतवणूक होत असून रोजगारांच्या संधी मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याचं शिरसाट यांनी सांगितलं. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCI आगामी ICC अजिंक्यपद चषकासाठीच्या संघाची घोषणा केली आहे. कुलदीप यादव आणि मोहम्मद शमीची वर्णी लागलेल्या या संघाचं कर्णधारपद रोहित शर्मा यांच्याकडे असून शुभमन गिलकडे उपकर्णधारपद देण्यात आलं आहे. या स्पर्धेत भारताचे सर्व सामने दुबईत होणार आहेत. भारताचा पहिला सामना 20 फेब्रुवारीला बांगलादेशाविरोधात होणार आहे. दरम्यान या मालिकेसाठी दुबईला प्रस्थान करण्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाची इंग्लंड संघाविरोधात 5 T20 आणि 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिका होणार आहेत. 22 जानेवारीपासून 12 फेब्रुवारीपर्यंत हे सामने होणार आहेत. खो खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीचे 2ही सामने आज होणार आहेत. बीड इथं जिल्हास्तरीय सरस विक्री आणि प्रदर्शनाच्या 3ऱ्या दिवसापर्यंत 5,80,000 रुपयांची विक्री झाली आहे. बचत गटांच्या महिलांनी तयार केलेले विविध मसाले, पापड, कुरड्या, शेवया, शोभेच्या वस्तू तसंच गृहोपयोगी वस्तू आणि खाद्यपदार्थांना नागरिक आणि महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या प्रदर्शनात विविध वस्तू आणि खाद्यपदार्थांचे 116 स्टॉल लावण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून रस्ता सुरक्षा अभियान राबवलं जात आहे. आज या अभियानाअंतर्गत गंगापूर वैजापूर मार्गावर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना पोलिसांनी वाहतूक सुरक्षेबाबत प्रात्यक्षिकासह माहिती दिली. या अभियानात वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक केदारनाथ पालवे यांच्यासह पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. शेतकरी कर्जमाफीसाठी आज परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. परभणी ताडकळस पालम मार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर गोदावरी नदीपात्रात उतरूनही आंदोलकांनी निदर्शनं केली. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यात वाडी शेडोळचे सरपंच रुबाब शेख यांना मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विद्युत खांब रोवण्याच्या वादावरून हा प्रकार झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ई प्रॉपर्टी कार्ड हा फक्त दस्तऐवज नव्हे, आर्थिक सुरक्षेची हमी, पंतप्रधानांचं प्रतिपादन. मुंबईकरांना आता एकाच तिकिटावर लोकल, बेस्ट, मेट्रो आणि मोनो प्रवास करता येणार. गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी जिल्हास्तरीय समित्यांचं गठन आणि ICC अजिंक्यपद चषकासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघ जाहीर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 वाजून 10 मिनिटांनी.